जगाचा उद्धार करण्या एक थोर पुरुष अवतरला, त्या थोर संताची कथा सांगतो सकल जन हो ऐका। कथा एक सांगतो ऐका, कथा एक सांगतो ऐका गजानन बाबाची। दिव्य चमत्काराची आणि भव्य आशीर्वादाची, ओ कथा एक सांगतो ऐका। अहो गोरख जन्मे उकिरड्यात कानिप जन्मे गज कर्णात,
कानिप जन्मे गज कर्णात।
सांग देव डोहात जन्मले तसेच हे प्रगटले,
तसेच हे प्रगटले गजानन तसेच हे प्रगटले, तसेच हे प्रगटले गजानन तसेच हे प्रगटले।
ओ कथा एक सांगतो ऐका गजानन बाबाची। दिव्य चमत्काराची आणि भव्य आशीर्वादाची, ओ कथा एक सांगतो ऐका। मधमाशाचे अवघे पोळे अंगावर झेलले,
देवा अंगावर झेलले,
काटे अंगावरती देवा तुम्हा नाही रुतले,
देवा तुम्हा नाही रुतले।
सुखाच्या क्षणी देवा, सुखाच्या क्षणी देवा आप सारे अपुले, दुःखाच्या छायेला पाहून दूर सारे सरले,
देवा दूर सारे सरले, देवा दूर सारे सरले।
ओ
कथा एक सांगते ऐका गजानन बाबाची, दिव्य चमत्काराची आणि भव्य आशीर्वादाची, ओ कथा एक सांगते।
एक सांगतो ऐका गजानन बाबाची, दिव्य चमत्काराची आणि भव्य आशीर्वादाची हो कथा एक सांगतो ऐका जाचे व्याधीने जागो जागी सडले
देवा जागो जागी सडले
रोगमुक्त झाला भारती कुष्ठतयाचे सरले
देवा कुष्ठतयाचे सरले
हिंदू मुस्लिम भाई भाई
हिंदू मुस्लिम भाई भाई
हिंदू मुस्लिम भाई भाई मंत्र एक जपला ताप गजानन भोजन केले एकाची ताटा
देवा एकाची ताटा देवा एकाची ताटा
अन्नजलाची महती पटवी कलियुगाचा संता
देवा कलियुगाचा संता
भक्त थोरवी गाई तुमची भारताचा संता
जय जय भारताचा संता जय जय भारताचा संता
प्रणाम करूया आपण सारे
आपण सारे
शेगावीचा संता
शेगावीचा संता
जय जय गजानना जय जय गजानना